आता सद्भक्त आनंद कुलकर्णी प्रार्थना सादर करेल.
श्रीराम माधवम माधवानंदम स्वरूपानंद सद्गुरो कृपा पात्रं च सद्विप्रं वंदे राम प्रियोत्तमं भावार्थ दीपिका टीका विशदीकरणे पटुः सोहं ध्यान परो नित्यं यस्य प्रीतोस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यहम् सरलोऽपि च लोकेषु वाकरे नामधारकः पंडितोऽपि निगर्वी च मानदो माधव खलु फलप्राप्त्यैव यो नम्रः तरु फलयुतो यथा इत्यतो वाकडे नामा वाकडे कुलदीपकः संतुष्ट सततं चित्ते कामलोभ विवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजेरतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्म ज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सौहृदम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् सदानन्द प्रवर्धकम् सदानन्द प्रवर्धकम्
श्रीराम। चौथ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हा श्लोक जेव्हा जेव्हा मी वाचतो तर तेव्हा मला असं वाटतं की खूप दुर्जन आहेत, आत्ताही यावं परमेश्वरांनी। नंतर एकदा विचार आला की आपण देखील जे स्वतःला थोडे बहुत सज्जन म्हणवतो तर ते कोणामुळे? स्वामीजींमुळे। नंतर आपण देखील रजतमांच्या आहारी जायला काही कमी पात्र नाही हो, संपूर्ण पात्र होत। त्यांनी आपलं बोट धरलंय म्हणून आपण जात नाहीये इतकंच। भगवंताच्या अवताराचं जर हे रहस्य जर धरलं तर भगवंतांसारखा संत हे दुर्जनांचा नाश करत नाहीत तर त्यातलं दुर्जनत्वच संपवून टाकतात। त्यांच्या अवगुणांकडे पाहतच नाहीत, कृपा तितकी करतात की तो सद्गुणी होतो, त्याला सन्मार्गाला लावतात। अशाच आपल्या स्वामीजींनी देखील 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकबन येथे जन्म घेतला। आपला जन्म होतो, आपल्याला पाठवलं जातं, आणि स्वामीजींसारखे संत हे यदृच्छेनी जन्म घेतात। ती त्यांची इच्छा असते, इच्छा म्हणण्यापेक्षा कळवळा असतो आपल्यासारख्या लोकांचा, आपला उद्धार करण्यासाठी येतात। हे वर्ष आता आपण जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करणार आहोत पुढचं वर्ष। समर्थ म्हणतात की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। आपले स्वामीजी देखील अगदी असे होते। त्यांनी आनंद वनभुवनाचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार करून दाखवलं। आता हे असे आनंद वनभुवनाची ही जी कल्पना आहे तर ती आपल्या मनात देखील तेवढ्याच प्रकारे रुजली आहे। मला एक प्रसंग आठवतो, जवळपास त्याला 7-8 वर्ष झाली असतील, जास्तच कदाचित। मी शिबिराला गेलो होतो तेव्हा पराग दादा शिबिर सहाय्यक होता, नेमकं माझी त्याच्याच खोलीमध्ये मला अलॉटमेंट आली होती। संध्याकाळी रात्री सगळं झाल्यानंतर आम्ही बसलो होतो तेव्हा तो म्हटला की मंदर हे केंद्र नसतं तर आपलं काय झालं असतं रे। तो एकच ओळ बोलला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर खूप चर्चा देखील झाली नाही। 8 ते 9 वर्ष झाली त्या मी अजून तो प्रसंग जसा आहे तसा माझ्या लक्षात आहे। मला अजूनही तो प्रसंग आठवल्यानंतर कधी कधी माझ्याच भाग्याचं मलाच अप्रूप वाटतं की खरंच आपण स्वामीजींच्या पायाशी आलो म्हणून, नाहीतर स्वामीजी आणि केंद्र नसतं तर आपलं काय झालं असतं। खूप साधा प्रश्न, आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे, आपली प्रत्येकाची तीच भावना आहे। आता असं हे आनंद वनभुवन निर्माण करणारे स्वामीजी होते तरी कोण? त्यांनी आपल्यासारखा संसार केला पण त्यांना संसारी म्हणण्याची हिंमत नाही, आपण तरी नाही करू शकत, नाही येत। त्यांनी खूप कर्म केली परंतु ते कार्य सम्राट कर्मसम्राट वगैरे देखील नव्हते। त्यांनी दुकानदारी केली, व्यवसाय केला परंतु ते दुकानदार नव्हते, व्यावसायिक नव्हते। त्यांनी प्रवचने केली, उदंड प्रवचने केली परंतु ते प्रवचनकार नव्हते। त्यांनी ध्यान सांगितलं परंतु ते केवळ योगी नव्हते। त्यांनी अभंग रचले परंतु ते केवळ भक्त देखील नव्हते। मग अशा सद्गुरूंचं वर्णन करायचं तरी कसं? समर्थ म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना, तेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मजा अज्ञाना काय कळे। मी स्वामीजींना कधी पाहिलं मला आठवत नाही, कारण स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा मी 9 वर्षाचा होतो। काही काही वेळेला प्रसंग आला, पण पहिल्या 1-2 वेळा जो प्रसंग आला तर तेव्हा म्हणजे एकूणच तेव्हाच्या बुद्धीप्रमाणे आणि तेव्हाच्या आमच्या वर्तनाप्रमाणे नंतर आईने धाडसच केलं नाही, स्वामीजींकडे घेऊन जायचं, केंद्रातही आम्हाला पचितच आणायची, खालतीच असायचो। पण त्याच्यानंतर स्मृतिगंध, थेंबुटा सागरी बुडाला, आपल्या इथे होणारी भावसुमन आठवणी, त्याच्यातून मी स्वामीजींच्या चरित्राचं दर्शन घेतलं। माझं भाग्य असं की मला त्यांचं चरित्र नाही पाहायला मिळालं, पण स्वामीजींचं चरित्र पाहिलं, मी मकरंदनाथांचं चरित्र पाहिलं। माऊली म्हणतात,
नमो चतुरचित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र श्रुति सार समुद्र मन्मथ मन्मथा नमो सुभाव भाजन भाजन भवेव कुंभ भंजन विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। संसार रूप हत्तीचा गंडस्थळ फोडणाऱ्या जणू सिंहाप्रमाणे आपण आहात। 10व्या अध्यायामध्ये जे गुरुस्तवन आले त्याच्यामध्ये उभे स्मृतिगंधमध्ये एक प्रसंग वाचनात आला। माझ्या आईबाबांची लग्नाच्या वेळेस पाद्यपूजा झाली। स्वामीजींनी तेव्हा सांगितलं की संसार मुळीच नाटका सवयच करावा नेटका नेटकाकरिता फिका होत जातो। ज्या वेळेस मनुष्य संसारामध्ये पाऊल टाकतो त्याच वेळेस सद्गुरु सक्षिष्याला सांगत होते की संसार मुळीच नाटका। आता माझं लग्न देखील जेव्हा झालं जानेवारीमध्ये तेव्हा सकाळी मला बाबा म्हटले की कार्यालयात यायच्या आधी सर खालती चला पण ध्यानाला बसू। आम्ही ध्यानाला बसलो तिकडे गेलो काही फरक नाही। एकच उपदेश आणि असा सगळा नाचका संसार त्यांनी देखील किती नेटका केला समर्थ वचनाप्रमाणे आपल्याला माहिती आहे। त्यांना देखील काही अडी अडचणी आल्या नाही असं नाहीये। त्यांचा देखील एक जावई गेला त्यांच्या एका मुलाचं अकाली लहानपणीत निधन झालं। स्वतःला देखील हार्ट अटॅक पॅरालिसिस अशी शारीरिक काही व्याधी होत्या। या सगळ्यांवर मात करून ते स्थिरचित्त राहू शकले आणि आपण मात्र स्थिरचित्त नाही राहू शकत हा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असलेला भेद। त्यांचं दुसरं संतांचं दुसरं प्रकर्षाने जाणवणारं लक्षण की ज्या किंबहुना त्याच्यामुळेच आज आपण सगळे इथे आलेलो होतो। 1996 देह ठेवला आज 20 वर्ष झाली तरी देखील आपण आज सगळे तेवढ्याच प्रेमाने इथे जमतोय। याचं कारण त्यांनी निर्व्याज निर्हेतुक आणि अत्यंत निरपेक्ष भावाने केलेलं प्रेम हे त्यांचं दुसरं लक्षण। आता या अशाच प्रेमाने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत। अशाच प्रेमाच्या अतूट धाग्यांनी रज्जूनी बांधल्या गेलेल्या सद्भक्त अनुराधाताई दामले आपल्या केंद्रामध्ये जवळपास 25-30 वर्ष झाल्या त्या येत आहेत। ते आता आपलं भावसुमन प्रकट करते।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं। खरोखर ही प्रार्थना माझ्यासाठी पूर्णतः लागू पडते। माझ्यासारख्या अल्पमती व्यक्तीकडून स्वामीजींच्या आठवणींचं हे भावपुष्प परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ तसंच आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठ साधकांसमोर सादर होणं ही त्या माधवाची अर्थात स्वामीजींचीच कृपा आहे निश्चित। तेव्हा सत्यसाई निलयमध्ये ज्ञानेश्वरी आणि दासबोध प्रवचन असायचं। मला ज्ञानेश्वरीची आवड होती। 87 सालच्या शेवटी सद्भक्त श्री गिरीश फाटक यांच्या आग्रहामुळेच माझ्या भाग्याचं दार खुलं झालं। ज्ञानेश्वरीतलं कळत नसलं तरी स्वामीजींना बघण्याची त्यांच्या मुखातून ऐकण्याची ओढ लागायची। स्वामीजींच्या आसनावर येऊन बसल्यावर सर्वांकडे प्रेमाने पाहणं कोणाकडे बघून हं असं म्हणणं आणि जाताना सर्वांना नमस्कार करत जाणं वेगळंच वाटायचं। ते ज्याच्याकडे पाहून हं म्हणत त्यावर ती कृपाच असे। त्यांची प्रेमार्द्र दृष्टी गुलापुष्पासारखा टवटवीत प्रसन्न चेहरा आणि त्यावरून ओसंडणारं प्रेम अक्षरशः सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे ही ओवी त्यांना तंतोतंत जुळत होती। नंतर हे केंद्र अध्यात्म मंगल धाम मध्ये गेलं। एकदा माया अपार्टमेंटचं केंद्र झालं आणि स्वामीजी घरातील ध्यान मंदिरात सध्या जिथे श्री पादुका आहेत तिथे जाऊन बसल्यावर श्री गिरीशने माझी स्वामीजींशी ओळख करून दिली। त्या पावन चरणांवर मस्तक ठेवलं। अशा पद्धतीचा नमस्कार माझ्याकडून प्रथमच घडला होता। कुणाला वाकून नमस्कार करणंही माझ्या अहंकारात बसत नसे असो स्वामीजींनी अत्यंत करुणामय प्रेमदृष्टीने माझ्याकडे पाहून हं ये जा हं असं म्हटलं आणि आज पावेतो त्या चरणाशी राहण्याचं परमभाग्य मला लाभलं हे विलक्षणच। बाजूला असलेल्या लक्ष्मी सदृश पूजनीय मातोश्री ही माझ्याकडे आपुलकीने पाहत होत्या। त्यांनाही वाकून नमस्कार केला। आपल्याला देहधारी गुरु भेटावेत ही कधीपासूनची लागलेली आस क्षणात पूर्ण झाली। मी श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन पारायण करायची। मला महाराजांनी समक्ष दर्शन द्यावं ही तळमळ होती। एकदा स्वामी चरणांवर मस्तक ठेवल्यावर त्याने आपला प्रेमळ मऊमऊ हात माझ्या मस्तकावरून फिरवला तेव्हा हा हात माझ्या श्री गजानन महाराजांचा असं जाणवून मनोमय दर्शनही झालं। 1.5-2 वर्ष श्रवण घडलं। स्वामीजींबरोबर बारामती आनंद यात्रेलाही जायचा योग आला. एका रविवारी अध्यात्म मंगलधामच्या खालच्या खोलीत स्वामीजींना नमस्कार करून अनुग्रहाबद्दल विचारण्याचं धाडस केलं. क्षणात ते म्हणाले, हो हो कधी येतेस, या शनिवारी येशील? मी हो म्हटल्यावर परत ते म्हणाले, बरोबर 7:15 ये. त्या आनंदात हवेत तरंगल्यासारखीच मी घरी आले. घरी मी यांना अनुग्रहाबद्दल न सांगता स्वामीजींच्या पूजेला जायचंय तर तुम्ही रजा घ्या असं सांगितलं. त्यांनीच हार श्रीफळ आंबाबर्फी अशी तयारी केली. ठरल्या वेळेनुसार माया अपार्टमेंट मध्ये गेलो. 5 मिनिटातच स्वामीजी ध्यान मंदिरात प्रवेशले. अत्यंत शांत प्रसन्न हसत असे सर्वांकडे पाहत म्हणाले, हा कोण कोण आलंय अनुग्रहासाठी, चला त्यांनी आत येऊन बसा. असं बोलून ते घरात गेले. एवढं ऐकलं मात्र झालं, यांचा एकदम पारा चढला. म्हणायला लागले, तू अनुग्रह घ्यायचा नाही, आधी घरी चल, नुसती पूजा करायची म्हणून मी आलो. माझ्या हातापायाला कापरं भरलं. मनातून श्री गजानन महाराजांची प्रार्थना केली की तुमची इच्छा असेल तर अनुग्रह होईल. आणि काही न बोलता मी सर्व साहित्य घेऊन आत गेले. ताटात सर्व ठेवलं. इतक्या तीर्थाचं तामण वगैरे हातात घेऊन स्वामीजी स्वयंपाक खोलीतून हॉलमध्ये आले. सुंदरसा कोट खांद्यावर उपरणं फारच सुंदर दिसत होते. मूर्तिमंत भगवंतच. मी तिथेच पावलांवर नमस्कार केला. मला रडू आवरेना ते पाहून अतीव काळजीयुक्त स्वरात त्यांनी विचारलं, काय झालं? मी सर्व प्रकार सांगितला. खरंच प्रेमाने ओथंबलेल्या आणि इतक्या आश्वासक शब्दात म्हणाले, तू शांत हो बरं, मी बघतो काय ते, तू काळजी करू नकोस, जा आज जाऊन बस, मी त्यांना बोलावून घेतो. मला खूपच आधार वाटला. शांत होऊन मी आसनावर बसले. यांना माझ्या पाठीमागे बसवून घेतलं. ते गप्पच होते. त्यांना स्वामीजींबद्दल पूज्यभाव होता पण अनुग्रहासंबंधी काही विपरीत कल्पना होत्या. स्वामीजींनी अनुग्रहाची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. कधीच कुठेच ऐकलं नव्हतं असा तत्वमसीचा महान उपदेश शक्तीसहित दिला. ध्यान करून घेतलं. रोज ध्यान करायला सांगितलं. मी गुरुकृपांकित झाले. एक दिनवाणा शूद्रजीव सद्गुरु कृपेच्या छायेत विसावला कायमचाच. माझी कंपनीतली नोकरी, घरकाम, येणी जाणी यामुळे केंद्रात येणं आणि ध्यान करणं फक्त शनिवार रविवारच जमायचं. रोज ध्यान होत नाही याचं वाईट वाटायचं. कधी कधी स्वामीजी विचारायचे, आनंदात आहेस ना? पण ते आतल्या आनंदाबद्दल विचारायचे आणि माझे प्रयत्न फारच कमी होत होते. स्वामीजींच्या अमृतवचनांचा यांच्यावर चांगला परिणाम झाला होता. त्यांचं मला पूर्ण सहकार्य होतं. प्रथम मला ते अध्यात्माला सोडायला यायचे. घरचं किरकोळ काम, मुलांचा अभ्यास घ्यायचे, त्यांचा वेळ वाचावा आणि मला स्वतंत्रपणे केंद्रात जाता यावं म्हणून गुरु पौर्णिमेला त्यांनी 2-व्हीलर घेऊन दिली आणि स्वतः शिकवलीही. 90 सालची दिवाळी होती. रविवारचं प्रवचन झाल्यावर स्वामीजींना नमस्कार करून ओल्या नारळच्या करंज्या दिल्या तर माझी थट्टा करत म्हणाले, हा तू खाल्ल्यास की नाही? मी म्हटलं, स्वामीजी तुम्हाला दिल्याशिवाय मी कशी खाणार? त्यावर छान हसले आणि जवळच बसलेल्या मातोश्रींकडे देत म्हणाले, सरलाताई या बघा हिने करंज्या दिल्या आहेत. निखालस प्रेमाचे ते बोल ऐकून मी समाधान पावले. त्यांच्याशी जवळून अशी भेट बोलणं प्रथमच होत होत. माझ्या मुलाने 8वीत असताना श्री ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र काढलं. गुरुवारचं केंद्र झाल्यावर त्याने ते स्वामीजींना दिलं तर त्यांनी खूप कौतुकाने ते चित्र पाहिलं. शिवाय मातोश्रींना आणि समोरील साधकांना हात उंच करून दाखवलं. वास्तविक चित्राची गोष्ट साधीच पण त्यांनी त्या छोट्याचे भाव जपले आणि मोठा चित्रकार होशील असा आशीर्वादही दिला. स्वामीजींना जोशी हॉस्पिटलमध्ये ठेवल्याचं कळलं. आम्ही दोघही त्यांना पाहायला गेलो. मी थोड्या अस्वस्थ मनाने रडू लपवत गेले. पाहते तर स्वामीजी अत्यंत प्रसन्न. काय बोलू काय करू अशी माझी स्थिती ओळखून त्या महात्म्यानेच विचारलं, तू कशी आहेस? आणि स्थूलावर विसावलेल्या आपल्या चरणयुगुलाकडे पाहून मला नमस्कार करण्याची खूण केली. खूप बरं वाटलं. त्यांना लवकर बरं करण्याची परमेश्वराला प्रार्थना केली. जानेवारी 96 ची गोष्ट. आम्ही एक फ्लॅट घेतला. नव्या घरात ठेवण्यासाठी स्वामीजींचाच फोटो घेऊन 1-2 दिवस त्यांच्याकडे ठेवायला दिला. तो न्यायला गेले तेव्हा स्वामीजींना वास्तुशांतीचं घरी येण्याचं निमंत्रण केलं. त्याबरोबर ते म्हणाले, अगं मी तुझ्या घरातच आहे, आनंदात राहा. मला खूप आनंद झाला. मी विचारलं, स्वामीजी तो फोटो नेऊ का? तर हो असं म्हणून त्याच्याकडे काही क्षण न्याहाळून पाहत त्यांनी तो प्रसादासारखा माझ्याकडे दिला. त्यावेळी ते झोपूनच होते. माझ्या घरात स्वामीजी आहेत हा भाव हा विश्वास मला कायम साथ करतो. थोड्याच दिवसात अचानक स्वामीजींचं सगुण गोजीर रूप दृष्टीआड झालं. फारच धक्का बसला. पूजन माझ्या पूजनाचा स्वीकार त्या गुरुमौलीने 2 दिवसापूर्वीच माझ्या पूजनाचा स्वीकार त्या गुरुमौलीने केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता, हातातही ताकद नसावी, तरी माझं मस्तक त्या माऊलीने पादुकांवर खूप वेळ दाबून धरलं होतं. आतून काही वेगळंच जाणवलं. स्वामीजींनी देह ठेवल्यावर आपण निराधार झालो असं वाटलं. मात्र त्याच गुरुपौर्णिमा उत्सवानंतर हॉल बाहेर स्वामी मकरंदनाथांच्या चरणांवर नमस्कार घडला आणि स्वामीजींचा आधार होता तसाच आहे हे जाणवलं. मला नेहमी वाटायचं स्वामीजींनी मला ओळखावं, माझ्याशी बोलावं, पण तसा योग नव्हता. केंद्रातल्या सेवांबद्दलही काही माहिती नव्हती, परंतु विहारच घेतल्यावर केंद्र, ध्यान, वाचन या स्वामींच्या कृपेने नियमितपणा आला. केंद्रातली किरकोळ सेवाही मिळू लागली. माझ्या मनातल्या काही सुप्त इच्छा पुढे स्वामी मकरंदनाथ व मातोश्री सरलातेंच्या रूपाने पूर्ण झाल्या. परमपूजन स्वामी मकरंदनाथ, पूजन सौ मधुराताई यांच्या पाद्यपूजेचा आनंद मिळाला. मातोश्री सरलातेंच्या सेवेची संधी भाग्यवशात लाभल्याने तो काळ फार आनंदात गेला. त्यांचं अत्यंत निरागस मन आणि बालकाप्रमाणे निर्मळ हास्य, तसंच त्यांच्याकडे येणाऱ्यांवर घरातल्या व्यक्तीसारखं केलं जाणारं प्रेम जवळून पाहायला मिळालं. स्वामीजी भक्तकाम कल्पद्रुमच होते. ते देहात असताना आणि व्यापक परमात्म्याशी विलीन झाल्यावरही आपल्याला पारमार्थिक सुखाची कधी वाण पडू दिली नाही. ते म्हणायचे ना, तुम्ही मंडळी खूप भाग्यवान, हे भाग्य तुम्हाला पुढे कळेल. खरंच या भाग्याची जाणीव आज प्रकर्षाने होते. स्वामीजी आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरीची ओळख झाली. त्यांचे जीवन कृतार्थ झाले, पण आम्हा साधकांचेही जीवन कृतार्थतेकडे जावं म्हणून ते अपरंपार कष्ट घेतात. स्वामी मकरंदनाथांच्या मुखातून बरसणाऱ्या परमामृतात आम्ही नित्य शांत होत असतो. त्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास. इतकंच नाही तर बाराही मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. माऊलींचा हा सिद्धांत 100% आपण अनुभवतो आहोत. स्वामीजींनी समोर ठेवलेल्या आत्मदर्शनासारख्या उत्तुंग ध्येयाप्रत मार्गक्रमणा चालू आहे. पोहोचणार हे निश्चित. कदाचित माझे प्रयत्न कमी पडत असतील, मात्र ते ठेवतील त्या परिस्थितीत समाधान, शांती, आनंद राहावा अशी प्रार्थना करून हे भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. हरि ओम तत्सत.
दामले काकूंनी आता जसं सांगितलं तसं आपल्याला देखील आपल्या प्रत्येक व्यतीत केलेला क्षण स्मरत असेल. आपल्या देखील हृदयामध्ये कुठेतरी खोल कप्प्यामध्ये जपून ठेवलेल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या असतील. 25 वर्ष झाली स्वामीजींनी एका चित्राचं कौतुक केलं होतं. 25 ते 30 वर्षानंतर देखील आज ती घटना जशीच्या तशी ताजी आहे. त्याच्यातून स्वामीजींनी किती प्रेम केलं असेल, किती निर्मळ त्यांनी कौतुक केलं असेल याचा अंदाज येतो. आता या अशाच प्रेमानी आपल्या केंद्रामध्ये येणारी अनेक कुटुंबच्या कुटुंब सामील झाली. त्यांच्या सगळ्या पिढ्या येत राहिल्या केंद्रामध्ये. आता अशाच शेठ कुटुंबियांपैकी दिनेश शेठ आपलं भावसुमन स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल. दिनेश हा थर्मॅक्स कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कामाला आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. काया संतांचे मानु उपकार मज निरंतर जागविती. काय दावे त्यांची वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येथी सांभाळत. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे उपकार वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत, कारण ते सतत मला जागे करत असतात. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवत असतात. अशा संतांची संगती मिळणे हा सर्व साधनांचा राजा आहे असे श्री महाराज म्हणत असत. जन्मोजन्मीचे पुण्य फळास आले आणि लहान अजाणत्या वयातच केंद्रात यायला लागलो. मला आठवतं की सर्वात प्रथम 1985-86 मध्ये कांचनाथच्याबरोबर स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी सत्यसाई निलयमध्ये गेलो होतो. तेव्हापासून स्वामीजींच्या सत्संगतीचा लाभ झाला. नेहमी शांत, हसतमुख, प्रसन्न, नुकत्याच उमललेल्या गुलाब पुष्पाप्रमाणे टवटवीत चेहरा वातावरण प्रफुल्लित करीत असे. त्यांचा स्पर्श मला दैवी स्वरूपाचा वाटत असे. जी महाराज या पुस्तकात भाऊसाहेब म्हणतात की गोंधळात येऊन स्थायिक झाल्यावर मला एकच छंद धरला होता, तो म्हणजे दर 15-20 मिनिटांनी श्रींना नुसते पाहून येण्याचा. ते रूपच बुरळ पाडणारे होते. मला वाटतं तशीच काहीशी स्थिती माझी आणि आपल्या सर्वांचीच झाली होती. पूजनीय स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी, त्यांचे मधुर बोलणे श्रवण करण्यासाठी लगबगीने आपण केंद्रात येत असू. अधरम मधुरम, वदनम मधुरम, हसितम मधुरम, चैतम मधुरम. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात म्हटले आहे, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुल नाचे, अथवा संभ्रमाची ये आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. स्वामीजींचे प्रथम दर्शन घेताच मनाला होणाऱ्या परिपूर्ण समाधानावरून हे महान पुण्यपुरुष आहेत असे लक्षात येत असे. त्यांचे हसणे, बोलणे, पाहणे, चालणे, मधून मधून नर्मविरोध करणे, कोणती कृती असो, प्रत्येक गोष्टीत वेगळीच लकब अकृत्रिमता होती. त्यांचे दर काही क्षणांनी हरी हरी आनंद आहे असे म्हणणे देखील स्वामीजी स्वरूप किती लीन आहेत, कसे आत्मतृप्त आहेत हेच दर्शवत असे. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 12 डिसेंबर 1987 रोजी पूजनीय स्वामीजींनी अनुग्रहित केले. पूजनीय स्वामीजींचे जीवनातील भावलेले सद्गुण म्हणजे नियमितपणा, सातत्य आणि चिकाटी. कोणतीही चांगली गोष्ट सुरू केल्यावर ती नियमित ठरवल्याप्रमाणे वर्षानुवर्ष करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे छोटे छोटे नियम देखील तपांमध्येच मोजले जाऊ शकत, इतके सातत्य त्यांच्या प्रत्येक कृतीत होते. प्रवचने, ध्यान, साधना यामध्ये कोणतीही परिस्थिती खंड पाडू शकली नाही. मग मुलाच्या लग्नाचा प्रसंग असो वा घरात घडलेला मृत्यू, स्वामीजींनी आपल्यावर निरपेक्ष निर्वास प्रेम केले. आपले छोटे छोटे भावही त्यांनी हळुवारपणे जपले. तू माऊली हुनी माळाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पाताळ, कल्लोळ प्रेमाचा. मला एक लहानसा प्रसंग आठवतो. एक दिवस गावावरून एक कलिंगड मिळाले होते. ते फार सुंदर व गोड होते. कांचनात्याला ते खाताना स्वामीजींची खूप आठवण झाली. ती म्हणाली, दिनेश देतोस खरे स्वामीजींकडे नेऊन, त्यांना खूप आवडेल. मला मनातून संकोच वाटत होता, एवढा छोटा तुकडा कसा काय द्यायचा, पण आत्याने पाठवले म्हणून तसाच गेलो. त्यावेळी स्वामीजी पलंगावर पहुडलेले होते. त्यांनी मला जवळ बोलवले. मी आत्याने कलिंगडाचा तुकडा पाठवल्याचे सांगितले. तोच ते म्हणाले, वा वा, मोठ्या प्रेमाने पाठवला आहे ना, आता आम्हाला तो खायलाच हवा. असे म्हणून त्यांनी मला खूप प्रेमाने जवळ घेऊन थोपटले. मनातील सर्व संकोच स्वामीजींच्या बोलण्यामुळे नाहीसा झाला. पूजनीय स्वामीजींनी केलेला एक फार मोठा उपकार म्हणजे त्यांनी अनेकांच्या घराला दिलेले घरपण. साधकाचे घर म्हणजे मंदिरच असावे. तिथे सर्व संतांनी सर्वांनी मिळून प्रेमाने राहावे, साधना करावी अशी त्यांची तीव्र तळमळ होती. त्याकरिता त्यांनी उदंड परिश्रम केले. आमच्या घरासाठी त्यांनी दिलेला आधार तर अतुलनीयच, शब्दात न सांगता येण्यासारखा आहे. आमच्या जुन्या घराच्या रिनोव्हेशनच्या वेळी त्यांनी आर्थिक मदत तर केलीच, तसेच 4 ते 5 वेळा गोळे काकांना घेऊन बांधकाम बघण्यासाठी घरी आले. त्यावेळी मी जेमतेम 11-12 वर्षाचा असेन, विशेष काही समजत नव्हतं. पण स्वामीजी घरी येणार म्हटल्यावर वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता व चैतन्य भरून राहिलेले जाणवत असे. ते वाटकृपेची करीतू, ते दिशाची स्नेहभरीतू, जीवातही अंतरितू, आपुला जीवू, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यावेळी अनेकदा स्वामीजी म्हणाले होते की बांधकाम झाल्यावर घरी पिठलं भाकरी खायला मला यायचं आहे. आणि खरंच केंद्रात एकदा ते आत्याला म्हणाले, उद्या मी घरी येणार आहे. ते आले, त्यांची पाद्यपूजा झाली. आपण आपल्याच घरी आलो आहोत या प्रेमाने आपुलकीने ते वावरत होते. त्यांनी त्या दिवशी आत्याला ज्ञानेश्वरीतील काही ओव्या वाचायला सांगितल्या. त्यांचा अर्थ असा होता की अर्जुन म्हणतो, भगवंता आम्ही काही असाधारण पुण्य केल्यामुळेच आम्हाला तुझा लाभ झाला आहे, तसाच भाव पूजनीय स्वामीजींविषयी आम्हा सर्वांचा देखील होता. पूजनीय स्वामीजींचा आणखी एक प्रकाशाने जाणवणारा सद्गुण म्हणजे त्यांची कमालीची विनम्रता. पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर ते महिन्यातून एकदा अध्यात्म मंगल धाममध्ये येत असत. तेव्हा आपण सर्वच जण डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत असू. परंतु प्रवचन झाल्यावर ते म्हणत, महिनाभर मला तुमचं दर्शन होत नाही, तुमचं दर्शन घेण्यासाठी मी इथं येतो. तुम्हा सर्वांना इथं पाहिल्यावर मला खूप आनंद होतो. किती बरं ही लीनता. पूजनीय स्वामीजींच्या आजारपणाच्या काळात माझ्या अपार्टमेंटमध्ये काही दिवस रात्री झोपायला जाण्याची सेवा मिळाली. एवढ्या आजारपणाच्या काळात देखील स्वामीजींची प्रसन्नता व शांतीचाच अनुभव येत असे. वर्षभरापूर्वी माझ्या मोठ्या भावाचे वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हार्ट अटॅकने दुःखद निधन झाले. त्यावेळी केंद्रात घडलेले श्रवणच कामी आले. तू देह नसून सच्चिदानंद आत्माच आहेस हा पूजनीय स्वामीजींचा उपदेश अशा अवघड प्रसंगी त्यांच्याच कृपेने शांती व स्थिरता राखण्यासाठी मदत करत होता. यानंतर 2 महिने उलटून गेले तरी दादाचे डेथ सर्टिफिकेट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट मिळत नव्हता. घटना चेन्नईपासून 40 किलोमीटर दूर घडल्याने पुढील सर्व सेटलमेंट्सला उशीर होता. दादाच्या ऑफिसमधील देखील सर्व लोकांनी हात टेकले, पण अचानक आमच्या कंपनीशी संलग्न असलेला एक माणूस देवदूतासारखा मदतीला आला व त्याने केवळ 8 दिवसात डॉक्युमेंट्स मिळवून दिली. त्यावेळी चेन्नईच्या दादाच्या ऑफिसमधील सुब्बू या साई भक्ताने काढलेला उद्गार असा, युअर फॅमिली हॅज गॉट डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड, अदरवाईज इट वॉज इम्पॉसिबल टू गेट दीज डॉक्युमेंट्स इन सच अ स्मॉल टाइम. तुमच्या कुटुंबावर प्रभूची साक्षात कृपा आहे, म्हणूनच हे काम वेळेत शक्य झाले. भगवत स्वरूप स्वामीजींचे त्यावेळी तीव्र स्मरण झाले. पूजनीय स्वामीजींनीच हे घडून आणले व आमच्या सर्व कुटुंबियांसाठी स्वामीजी देव आहेत. पूजनीय स्वामीजींविषयी बोलताना मातोश्री सरलाताईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समयीच्या ज्योतीप्रमाणे अतिशय शांत व प्रसन्न मुद्रा. आम्ही बऱ्याच वेळा नमस्कारासाठी जात असू तेव्हा त्या प्रेमाने सर्वांची चौकशी करत. मोठ्या स्वामीजींनी अत्यंत कृपाळूपणे अनुग्रह दिला तर पूजनीय स्वामी मकरंदनाथही अतिशय प्रेमाने सांभाळ करत आहेत, सावध करीत आहेत. मध्यंतरी एका अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी मकरंदनाथांना नमस्कार केला तर ते म्हणाले, स्वामीजींनी तुझ्या जीवनात जादू केली आहे, खूप कमी लोकांच्या वाट्याला असं भाग्य येतं जे तुला लाभलंय. पूजनीय स्वामीजींच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने चिंतने चिंतने चतुरुपता या सूत्रावर धरून त्यांच्यामधील काही बाई सद्गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. शेवटी श्री तुकाराम महाराजांच्या शब्दात एक प्रार्थना करूयात. तुमची दासांचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भवन दी, तुमची दासांचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. हरिओम तत्सत.
सद्गुरु आपल्याकरता किती करत असतात, आपल्याला पारमार्थिक मार्गदर्शन आणि त्याच्याशी संदर्भात सगळ्या अडचणींचं समाधान तर करतच असतात, परंतु प्रापंचिक देखील अडचणींचं समाधान कधी कधी करतात. त्याच्यावर देखील त्यांची पूर्ण कृपा असते. जसं दिनेश म्हटला तसं त्यांच्या घराचं बांधकाम पाहायला सुद्धा स्वामीजी स्वतः वेळ काढून 4 वेळेला गेले. मला आठवतंय आमच्या जुन्या घरी आपल्या केंद्रातल्या मुलामुलींची लग्न झाली, 2 लग्न माझ्यामध्ये झाली, तेव्हा देखील माझ्या आईनी आजीनी घरचं कार्य असल्यासारख्या त्या दोघी सकाळपासून काम करत होत्या, झटत होत्या. मला वाटतं निर्हेतुक कृपा हा संतांचा स्थायीभाव असावा. कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगामध्ये परमेश्वरावरची श्रद्धा निष्ठा कुठेही भंग न पावता उलट त्याचं आणि स्वामीजींचं स्मरण होणं, मला असं वाटतं ही स्वामीजींची आपल्यावर असलेली कृपा आहे, हे त्यांच्या कृपेमुळे शक्य आहे. आता आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त शैलजा होळ एक अभंग म्हणते.
माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, सुखे वास करू जगामा सुखे वास करू जगामाजे तुमाजी मौली मी तुझे ले करू तुमाझा सोयरा सज्जन सागाती तुमाझा सोयरा सज्जन सागाती करी दिन राती आठवण करी दिन राती आठवण तू माझी मौली मी तुझे लेकरू गुरुराया माझा तुझी प्यार सखा गुरुराया माझा तुझी प्राण सखा दावी मजनिका मोक्ष मार्ग दावी मजनिका मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग तू माझी मौली मी तुझे लेकरू माधव म्हणे तुझा येतो का कुळती जाऊ अहंग्राती ज्ञान बोधे जाऊ अहंग्राती ज्ञान बोधे ज्ञान बोधे तू माझी मौली मी तुझे लेकरू सुखी वास करू जगा माझी सुखी वास करू जगा माझी तू माझी मौली मी तुझे लेकरू
अत्यंत गोड अभंगानंतर आता आपण पुढच्या भावसुमनाकडे वळूया. अगदी लहानपणी म्हणजे जन्म जणू झाल्या झाल्या आम्हाला ते भाग्य मिळालं स्वामीजींच्या लगेचच चरणी विसावण्याचं, त्यांच्या निगराणीखाली जणू आम्ही वाढलो. तसंच भाग्य आमच्या एक पिढी अलीकडच्या अशा काही साधकांना मिळालं, त्यांच्यापैकी सद्भक्त माधवी गोडबोले. ती प्राध्यापिका आहे, संस्कृत विषय शिकवते. ती आता आपलं भावसुमन स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु स्वरूप अगाध अपार, खरोखरच अगाध अपार अशा सद्गुरु स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजे आकाशाला गवेषणी घालणं. त्या परम पावन स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय हे कसं काय बरं व्हावं. आणि एकदा ओहोळ गंगेला मिळाला की त्या गंगेचे स्वरूप सांगायला तो ओहोळ तरी कसा राहावा. असं असलं तरी आपल्या पातळीवर सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचे गुणांचे वर्णन आपण करूच शकतो आणि आपल्या सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करणं, त्यांच्या गुणांचा आठव करणं यापेक्षा आणखी वेगळा आनंदोत्सव तो कोणता बरं. याच आनंदोत्सवामध्ये आपण आज सुस्मात होत आहोत. केंद्रात येणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच स्वामीजी नावाच्या एका अद्भुत धाग्याने घट्ट बांधून ठेवले आहे. खरं म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकालाच स्वामीजी आपलेच आहेत असं वाटावं इतकी स्वामीजींची प्रत्येकाशी जवळीक. आणि स्वामीजी आपल्या अतिशय जवळचे आहेत असं आपल्याला भासलं तरी स्वामीजी मात्र संपूर्णपणे स्वरूपात लीन, सगळ्यापासून अलिप्त. त्यामुळे आपली अवस्था म्हणजे त्या सात आंधळ्यांसारखीच. एकदा हे सर्व आंधळे हत्ती कसा असतो हे जाणून घ्यायला गेले आणि कुणाला तो हत्ती खांबाप्रमाणे भासला, कुणाला सुपाप्रमाणे, कुणाला खेळीच्या खुंटाप्रमाणे, तर कुणाला आगडबंब. आपणही तसेच आत्मदर्शी पूर्ण ज्ञानी सिद्ध पुरुष असणाऱ्या स्वामीजींकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्यातले विविध गुण भावले, कुणाला ते ज्ञानी वाटले, कुणाला भक्त, कुणाला शिष्योत्तम, कुणाला कृपाळू स्नेहाळू, तर कुणाला अजून काही. वस्तुत त्रिगुणातीत असणाऱ्या स्वामीजींच्या सत्वगुणांचाच मोह कित्येकांना झाला. त्यांनी केलेल्या अपार प्रेमाने इथला प्रत्येक जणच बांधला गेला आहे. त्यांच्या या अपार प्रेमसागराचा प्रत्यय आपल्या आयुष्यात प्रत्ययही घेणाऱ्या अतिशय भाग्यवान व्यक्तींपैकीच दोन जण म्हणजे नाना आणि सुषम, माझे आई वडील. कॉलेजला आपल्यापासूनच दोघंही स्वामीजींकडे दुकानात आणि भागेश्वर निवासमध्ये प्रवचनांना येत. आईबाबांचं लग्नही स्वामीजींनीच ठरवलेलं. त्यामुळे माझ्या जन्मापासूनच नव्हे त्याही आधीपासूनच स्वामीजींच्या सहवासाचं भाग्य मला लाभलं. माझ्यावेळी 3 आठवडे आई माहेरपणासाठी म्हणून स्वामीजींच्या घरी राहायला होती. मातोश्री सरलाताईंनी अतिशय वात्सल्याने तिचं माहेरपण केलं होतं. रोज ती माऊली आईला हा हार शुभ्र किती आई ही अंगाई म्हणून कुशीत घेऊन थोपटून झोपवायची. माझं जन्मोजन्मीचं महत भाग्यच पडलं होतं जणू. मी लहान असताना आईची फार धावपळ व्हायची. तिला साधनेला तेवढा वेळ मिळायचा नाही, तरीही साधनेची स्वामीजींची विलक्षण ओढ हसायची. मध्ये जरा वेळ मिळतोय असं दिसलं की स्वामीजींकडे पळायचं ही तास. एकदा असंच मला घेऊन ती स्वामीजींच्या दुकानात गेली होती. मी अगदीच 6 महिन्याचं बाळ होते. तिथे गेल्यावर आईला थोडा वेळ ध्यानाला बसता यावं म्हणून स्वामीजी मला काउंटरवर ठेवून खेळवत होते. तेवढ्यात तिथे दुसरी साधिका आली. तिला स्वामीजींना असं बाळाला खेळवताना पाहून फारच आश्चर्य वाटलं आणि तिने न राहून विचारलं, हे काय? तर स्वामीजींनी तिला खुणेनेच बोलू नको असं सांगितलं आणि आई ध्यानाला बसल्याचं दाखवलं. एक साधिका किंवा साधक साधना करतो आहे तर त्यांना जितके म्हणून साधनेसाठी सर्व अनुकूल करून देता येईल तेवढं त्यांनी केलं, कारण आपल्या साधनेचीच त्यांना जास्त काळजी होती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, याचा अनुभव तर कितीतरी साधकांनी घेतला. अशीच एकदा एक साधिका स्वामीजींकडे आली होती. तिचे नुकतेच लग्न ठरले होते. ते लग्नही स्वामीजींनीच ठरवलेले, त्यामुळे त्यांना माहीत होतं की ही साधिका अतिशय सधन परिस्थितीतून मध्यमवर्गीय परिस्थितीत चालली आहे. तिची सर्व चौकशी ते अतिशय आस्थेने करत होते. मध्येच थांबून स्वामीजींनी तिला विचारले, तुझा एक ड्रेस किती रुपयांना येतो? तिला कळेना स्वामीजी असं का विचारतायत, पण ती म्हणली, असेल साधारण 1000-1200 चा. तर स्वामीजी तिला म्हणाले, मी तुला असे 20 ड्रेस लग्नात घेऊन देणार आहे. हे जरी ते मिश्किलपणे म्हणले असले तरी अशाच अजून 2 साधिकांना लग्नात त्यांनी सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. खरोखर चरणांशी विसावलेल्या प्रत्येकाशी इतके एकरूप होणारे संत विरळेच. समोरच्याची परिस्थिती मनस्थिती जाणून ते काही करत असत. स्वामीजी खूप मोठी गोष्टही बोलता बोलता सहज सांगून जात. सहज बोलणे हित उपदेश ही त्यांची हतोटीच होती. साधारण 1994 नंतर स्वामीजींना भेटायची वेळ सकाळी 8:45 ते 9:15 असायची, नाही तर 12:15 ते 12:15. एकदा असंच आईबरोबर दुपारी स्वामीजींना भेटायला गेले होते. त्या दिवशी स्वामीजींनी तिला सांगितलं की हिचं लग्न लवकर करायचं आणि मग मला विचारलं, पिंटे तुला कसा नवरा पाहिजे? मला काही कळेना की आज अचानक हा कुठला प्रश्न. माझ्या चेहऱ्यावरचा तो प्रश्नार्थक भाव पाहून मग स्वतःच म्हणाले, मी सांगतो तुला कसा नवरा पाहिजे. मग त्यांनी भरपूर मोठी यादी सांगितली की त्याला भरपूर पगार असला पाहिजे, त्याचं घर असलं पाहिजे, तो शांत स्वभावाचा असला पाहिजे आणि असं बरंच काही. असं सांगत असताना मधून मधून ते विचारत होते, तुझं नाव काय ग? माधवी, नाही का? खर तर ते मला पिंटी किंवा पिंटो म्हणायचे. त्यांच्या खोलीच्या दाराशी गेलं की पिंटो आलास का असं म्हणायचे. आज मात्र ते माझं नाव सारखं सारखं विचारत होते आणि ते का हेही मला कळेना. मध्येच ते इतरांशीही बोलत होते आणि मध्येच पुन्हा माझ्याशी बोलत होते. हे सगळं बोलणं चाललेलं असताना त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय मिश्किल भाव होते. मग अचानक गंभीर होऊन ते म्हणाले, तुझं नाव माधवी नाही का? MADHAVI. त्यातला शेवटचा आय फक्त काढून टाक, म्हणजे माधवच राहील, मीच राहीन फक्त. त्या क्षणी स्वामीजींनी संपूर्ण आयुष्याचा मार्ग लख प्रकाशित केला होता. अतिशय सहज त्यांनी माझ्यातला अहंकार कामक्रोधादी षडऋतू काढून टाकायला सांगितले होते. एकदा अशी स्वामीजींची खूप आठवण येत होती. त्यांचं सगुण रूप दृष्टीआड होऊन काही दिवस झाले होते. त्यावेळी SP ला मी शिकत होते. न राहून कॉलेज संपल्यावर भागेश्वर निवासला गेले. तिथे स्वामीजींच्या आसनावर डोकं ठेवून बराच वेळ नमस्कार केला. मग तिथे शांतपणे बसले होते. थोड्या वेळाने ताराताई म्हणली, मोठमोठ्या ऋषीमुनींनाही भगवंताचा ध्यास लागण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, पण स्वामीजींनी ते आपल्याला सहज साध्य करून दिलं. खरंच होतं ते. स्वामीजींनी तो ध्यास सहज साध्य करून दिलेला होता. तो किती सहज साध्य असावा. मी 8वीत असताना आमचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यानंतर आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन करावे लागले होते. ऑपरेशन नंतर ती शुद्धीत यायची होती, पण त्या बुलीच्या अवस्थेतही स्वामी स्वामी असा जप ती करत होती. स्वामीजी म्हणत असत, ज्या अर्थी तुमच्या मुखातून आज नाम येते आहे, त्या अर्थी ती तुमची पूर्व पुण्याई आहे, तुमच्या पूर्वकर्मांचा परिपाक म्हणून ते होत आहे. आणि खरं सांगायचं तर ती कर्मही त्यांनीच करवून घेतलेली असायची. इथे विसावलेल्या प्रत्येकामध्येच आत्मदर्शन हे जीवनाचं ध्येय त्यांनी पक्क रुजवलं. स्वामीजी तर केंद्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी झिजलेच, पण सल्लाताई देखील झिजल्या. रोज संध्याकाळी आई ऑफिसमधून स्वामीजींच्या घरी म्हणजे भागेश्वर निवासमध्ये ध्यानाला जात असे. त्यावेळी मी खूपच लहान होते. माझं आवरून संध्याकाळी बाबा मला तिथे घेऊन जायचे आणि मग ते तिथे केंद्रासाठी थांबायचे आणि मी माझ्या स्वामी अब्बांना नमस्कार करून आईबरोबर परत घरी यायचे. असं रुटीनच होतं. ती वेळ साधारण संध्याकाळी 6 असायची. त्यावेळी स्वामीजी रव्याची खीर खायचे. एकदा त्यांना खीर खाताना मी पाहिलं आणि मला पण तिथे खीर खायची असा हट्ट धरला. आईने मला त्या दिवशी तिथून पटकन बाहेर काढलं, पण दुसऱ्या दिवशीही मी तसाच हट्ट धरला. त्या दिवशी सुद्धा मला रडताना पाहून सल्लाताईंना राहावे ना. त्यांनी विचारले, पिंटी का रडते आहे? आईने अतिशय संकोचाने सांगितले, मी खिरीसाठी रडते आहे. तर त्या माऊलीने पुढे 2.5 वर्ष रोज न चुकता मला रव्याची खीर खायला घातली. 25 एप्रिल 1987 या दिवशी वयाच्या 9व्या वर्षीच अतिशय कृपाळू होऊन स्वामीजींनी माया अपार्टमेंटला अनुग्रह दिला. त्या दिवशी केंद्रातल्या आम्हा सर्वांनाच, सर्व बालगोपालांना स्वामीजींनी अनुग्रहित केलं. त्यावेळी काय काय झालं, स्वामीजी काय काय बोलले, याचे सगळे डिटेल्स आठवायचे झाले तर फारसे तसे आठवत नाहीत. पण इतकंच आठवतं की अतिशय पवित्र वातावरण होतं ते. आता बराच वेळा असं वाटतं की स्वामीजींनी आपल्यावर किती कृपा केली, किती सहवास मिळाला स्वामीजींचा. पण लहान वयामध्ये ते सुंदर टपुरे मोती नीट वेचून हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून ठेवायचेच राहिले. अशाच प्रकारची आपली व्याकुळता एका साधिकेने एकदा मकरंदनाथांजवळ व्यक्त केली. ती मकरंदनाथांना म्हणाली, असं वाटत स्वामीजी आत्ता असते तर किती छान शिष्य आपण झालो असतो. स्वामीजींनी सांगितलेल्या गोष्टींचे किती तत्परतेने अनुकरण केले असते. त्यावेळी खूप लहान मुलांप्रमाणे वागलो. आपले केवढे भाग्य आहे हे कळलेच नाही. त्यावर मकरंदनाथ म्हणाले, आंब्याचे झाड जो लावतो त्याला माहीत असतं की आंब्याच्या झाडाला आंबेच येणार. आपल्या बाबतीत स्वामीजींना ही खात्री होती. हा स्वामीजींनी मकरंदनाथांनी ठेवलेला विश्वास त्यांच्याच कृपेने सार्थ होवो आणि त्यासाठी आवश्यक असणारी साधनं आपल्या हातून घडो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना करूया. हरिओम.
या तीनही भावसुमनांनंतर साधकांवर अतीव प्रेम करणारे स्वामीजी, कृपाळू स्वामीजी, साधकांच्या वैयक्तिक अडीअडचणींमध्ये देखील धावून जाणारे स्वामीजी, कळकळीने सहज पण परमार्थविषयक असा उपदेश करणारे स्वामीजी, साधकांकरता कष्ट घेणारे स्वामीजी, अशा आपण अनेक छटा स्वामीजींच्या पाहिल्या. अशाच स्वामीजींनी आपल्याला मकरंदनाथांच्या हातात सुरक्षित सोपवलंय. मी लहानपणापासून पाहतोय, मी पाहिले बाबांना. आमच्या घरामध्ये प्रवचन असायचं तेव्हा चपला जर विसरला तर पिशवीत दुसऱ्या दिवशी नेऊन देताना मी पाहिले. कळकळीनी उपदेश करताना 2 तास 3 तास 4 तास मी पाहिलेलं आहे. अविरत झटताना मी पाहिलेलं आहे. मला असं वाटतंय सद्गुरूंची ही किमय आहे, हा त्यांचा स्थायी भाव आहे, हा त्यांचा स्वभाव आहे. आता जसं माधवीताई म्हटली तसं अलिप्त राहणारे स्वामीजी मी पाहिलेले आहेत. मी जेव्हा स्वामीजी म्हणतोय तर तेव्हा तेच गुरुतत्व काम करतंय हे मला माहितीये. माझ्या सकट सगळ्यांची आपली तीच श्रद्धा आहे. कोणी एकदम एक आनंदाची बातमी देतो तर ते ती ऐकतात, त्याला तसा प्रतिसाद मिळतो. कोणी एक दुःखाची बातमी दिली त्याला तसा. स्वामीजी मात्र अत्यंत अलिप्त निर्लिप्त असे भासतात. आपण रस्त्यावर जर पाहिलं असेल तर आईचा बोट धरलेली मुलं रस्ता क्रॉस करत असताना मुलं निर्धास्त असतात. सगळी चिंता जी काय असते ती आईच्या चेहऱ्यावर असते. ती जी चिंता आईच्या चेहऱ्यावर असते तो विषय नाही, पण मुलं जी निर्धास्त असतात तर ती मुलं याकरता निर्धास्त नसतात की आईने त्यांचं बोट धरलेलं असतं. मुलं याकरता निर्धास्त असतात की मुलांचा आईवर खूप विश्वास असतो. आपण जे बोट धरलेलं आहे किंवा आईने जे माझं बोट धरलेलं आहे, आई मला कधीही सोडणार नाही, ती मला सुरक्षित नेऊन पोचवेल, हा मुलाचा विश्वास त्याला निर्धास्त बनवतो. मला असं वाटतं जर आपल्याला काही करण्याची गरज असेल तर एवढंच आहे की पूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे, पूर्ण शरणागत होण्याची गरज आहे. बाकी सगळं काम आधीच झालेलं आहे. स्वामीजींनी आधीच कृपा केलेली आहे. मकरंदनाथ आताही कृपा करतायत. प्रश्न आपल्या सावधपणाचा आहे, प्रश्न आपल्या शरणागतीचा आहे. गुरुजीचं एक वाक्य आठवतो. गुरुजीनी एकाला सांगितलं की पाचोळ्यासारखं जीवन असावं. पाचोळ्याला मर्जी नसते, वारा नाहील तसा तो हे करतो. एकदा छतावर असतो, कधी जमिनीवर असतो, परत उडून कुठेतरी जातो. मला असं वाटतं अशी शरणागतता आपल्यात यायला पाहिजे. ती त्यांच्याच कृपेने येईल असा विश्वास आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने साधना करणं आपल्या हातात आहे. अशीच आपली साधना अधिकाधिक उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि आपण त्या साधनेच्या माध्यमातून स्वामीजींना अधिकाधिक आनंद देऊ आणि हे सगळं आपल्या हातून घडावं अशी प्रार्थना मी त्यांच्याच चरणी करतो. आता मंडळातर्फे सद्भक्त सुधीर रामदासी आणि सद्भक्त दीपाली रामदासी स्वामीजींचा औक्षण करतील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि विलासदादा आरती म्हणतील, त्यांच्याबरोबर आपण आरती म्हणायची. सद्भक्त सुधीर हा टेक महिंद्रामध्ये कामाला आहे आणि मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये त्याचा हार्दिक सहभाग असतो.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, आस भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तू ज्ञान देवी, आदेशी अमृतोवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुन, स्वरूप कुन दाविसी अर्धा. माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड सांदने, अखंड सांदने च कोर चित्त. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञान.